नमस्कार, आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीगधरा नायक तुमका राष्ट्रीय खबरो दिता. फाटल्या 2.5 वर्सांच्या कार्यकाळात महायुती सरकारान मराठवाड्यात 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या. केंद्र सरकारान अमरावतीत कापड उद्यानाची बुन्याद घालून उद्देग आणि मुळाव्या साधन सुविधांक चालना दिल्या असे भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. कापड उद्यानाक लागून कापूस शेतकऱ्यांच्या समृद्धी खातीर वाट मेकळी जातली असे मोदी हांणी महाराष्ट्रात उलयताना सांगले. ते विदर्भ वाठारात अकोला हांगा वेंचणुकेचे रॅलीत उलयताले. सत्तेच्या 3र्या टप्प्यात सरकारान कोट्यांनी रुपयांचे जायते उदरगत प्रकल्प सुरू केल्यात, जातून महाराष्ट्रातले जायते मुळावे बांदावळ प्रकल्प आसात असे तांणी ह्या वेळार उलयताना सांगले. विदर्भात शिंपणावळ प्रकल्पांचे महत्व सांगताना तांणी म्हळें की महाविकास आघाडी सरकारान देवेंद्र फडणवीस सरकाराचे महत्वाकांक्षी शिंपणावळ प्रकल्प थांबयले. ताचे उपरांत महायुती आघाडी सत्तेर आयली. राज्यात महायुती आघाडी परतून सत्तेर आयले उपरांत वायंगंगा, नलगंगा आणि पैगानांग इंटरलिन प्रकल्पाक मंजुरी दिली. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासयत अस्तंत विदर्भातले 5 जिल्हे शिंपणावळी खाला हाडटले असे तांणी ह्या वेळार सांगले. आपल्या सरकारान मराठी भाषेक अभिजात भाषेचो दर्जो दिल्ल्यान महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढल्या असे तांणी ह्या वेळार उलयताना सांगले. अस्तंत विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यांचा आसपाव जाता आणि थंयच्यान भाजपा, राकांपा आणि शिवसेना महायुती आघाडी म्हणून लढो दितात. प्रधानमंत्री मोदी आज मराठवाडा वाठारातल्या नांदेडात रॅलीक संबोधित करताले. ह्या महिन्याच्या 20 तारखेक राज्यांत वेंचणूक जावपाची आसा. अस्तंत बंगालातल्या खडकपूर विभागातल्या नलपूर स्टेशना लागसार आज सिकंदराबाद शालिमार विकली एक्सप्रेस गाडी रुळावयल्यान देंवली. शालिमार एक्सप्रेसाची एक पार्सल व्हॅन आणि 2 डबे रुळावयल्यान देंवल्या अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. ह्या अपघातात कोणाक दुखापत जावंक ना वा मरण येवंक ना अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्या. मजगती संत्रंगा आणि खडकपूर सावन अपघात पालव गाडी आणि वैजकी मदत गाडयो अपघाताच्या सुवातेर पावल्यात अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ते भायर आडकून पडिल्ल्या प्रवाशांक अपघात वाठारातल्यान भायर काढपा खातीर बशींची व्यवस्था केल्या. रूळ परतून सुरळीत करपाची प्रक्रिया चालू असा अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्या. या फाटभुंयेर रेल्वे अधिकाऱ्यांनी खडकपूर हांगा हेल्पलायन डेस्क स्थापन केल्या. रेल्वे खातीर 637-64 हो मदत क्रमांक जावन आसा. पंजाबाच्या मंडीत 124 लाखां वयर मेट्रीक टन भात पावला. हातूंतले 120 लाखां परस चड मेट्रीक टन भात राज्य एजन्सी आणि भारतीय अन्न महामंडळान विकते घेतला अशी माहिती सरकारान दिल्या. सरकार ग्रेड ए भाता खातीर दर क्विंटलाक उण्यात उणे 2320 रुपया आधार दरान भात विकत घेता. सध्याच्या खरीफ मार्केटिंग सिझनात आज मेरेन सरकारान वट्ट 27,995 कोटी रुपयांचे भात विकते घेतला. हाचो फायदो सुमार 6.58 लाख शेतकऱ्यांक जाला असे गिरायक व्यवहार अन्न आणि भौशिक वितरण मंत्रालयान कळीत केला. वर्ष 2024-2025 खातीर खरीफ भाताची खरेदी पंजाबात 1 ऑक्टोबरा सावन सुरू झाल्या. भाताची खरेदी करपा खातीर पुराय राज्यात 2,927 मंडी आणि तात्पुरती यार्डां कार्यरत असतात. केंद्र सरकारान ह्या वर्षा भात खरेदी खातीर 185 लाख मेट्रीक टन मोग दवरल्या असे मंत्रालयान कळीत केला. उत्तराखंड आज आपलो 25वो स्थापणूक दीस मनयता. हाच्या वांगडा उत्तराखंडाचे रुप्या महोत्सव वर्सूय सुरू झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी उत्तराखंड राज्य स्थापना दिसा निमतान राज्यातल्या लोकांक परबी भेटयल्या. या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्हिडिओ संदेशावरवी उत्तराखंडाच्या लोकांक परबी भेटयली. उत्तराखंडाच्या उदरगती खातीर फुडल्या 25 वर्सां खातीरचो बृहत आराखडो तयार करपाचेर लोकांनी भर दिवचो असो उलो तांणी ह्या वेळार उलयताना मारलो. ह्या वेळार प्रधानमंत्र्यांनी लोकांक राज्याची संस्कृताय आणि राज्याची परंपरा तिगोवन दवरपा खातीर एकठांय येवचे असो उलो मारलो. उत्तराखंड स्थापना दिसा निमतान राज्यात वेगवेगळ्यो कार्यावळी घडोवन हाडल्या अशी माहिती आकाशवाणीच्या खबराकारांनी दिल्या. देशभरात आज राष्ट्रीय कायदेशीर सेवा दीस मनयतात. हो दीस मुखेलपणान कायदो संबंधित जागृताय वाढोवपा खातीर आणि सगळ्या नागरिकांक खास करून कुशीक काढिल्ल्या समाजातल्या लोकांक न्याय मेळचो हे खातीर मनयतात. लोकांक त्यांच्या कायदेशीर हक्काविशी शिक्षण दिवपाचो आणि बरो समाज तयार करपा खातीर जायत्या प्रकल्पांवरवी आणि कार्यावळीवरवी वाद निवारणा खातीर यंत्रणा चालीक लावपाचो हो दीस. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.